सावली अध्याय 10 श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्यै नमः, श्री कुलदेवतायै नमः, श्री गुरुभ्यो नमः।
जानकीची ही अगम्य लीला गम्मत वाटे ऐकावयाला, परी बोध पाहिजे घेतला जीवन गाथे मधून। सदैव परोपकारार्थ स्वतः झिजली जीवनात, दुःख दुसऱ्याचे हासत ओढून घेई स्वतावरी। फुलांनी नित्य फुलावे, मुलांनी सदैव बागडावे, सुखे संसारात नांदावे सकल जनांनी। ऐशा केवळ शुद्ध भावनेने सदैव प्रयत्न करणे, आणि अभागी भक्तजिने समृद्ध केले जानकीने। बाबू म्हणून एक भक्त होता जाण, जानकीस आत्या म्हणून संबोधी तसे प्रेमाने। त्याचे आतेवर अतिप्रेम, कोणतेही असता काम, तिज विचारण्याचा नेम कधीही तो टाळत नसे। एके सकाळी उठला झोपेतून, तो त्याला आले कळून, आपणास न दिसे काही म्हणून घाबरलासे मनात। डोळे चोळून पाहिले, डोळे धुवून पाहिले, परी सर्व व्यर्थ गेले, काही न दिसे तयाला। मनात गेला घाबरून आणि रडू लागला तत्क्षण, सर्व आले धावून काय झाले म्हणोनिया। सांगे मला न काही दिसत, सर्व अंधार असे वाटत, मजन्यावे त्वरित आते कडे उचलोनी। मंडळी जाती घाबरून कैसे आले आंधळेपण, एका रात्रीत घडून बाबूच्या या दैवात। म्हणे डॉक्टरास दाखवून डोळे घेऊ तपासून, उपचार पहिला करून पुढे जाऊ गणदेवीस। परी बाबूने हट्ट धरिला, प्रथम गणदेवीस चला, नंतर करू उपचाराला आत्याच्या सल्ल्याने। दुपारी जाती घेऊन तेव्हा रडू लागला कर धरून, आत्या मला न दिसते म्हणून आंधळा झालो असे मी। जानकी धरून या हात आपणा जवळी बैसवीत, म्हणे तुला दिसेल रे निश्चित उद्या सकाळ पर्यंत। तुवा असावे निश्चिंत, काळजी न करावी मनात, सर्व होईल व्यवस्थित विश्वासावे मजवरी। तेव्हा बाबू सांगे निक्षुन, जेव्हा मज येईल दिसून, तुझे घडावे दर्शन नव्या दृष्टीस माझिया। जानकी सांगे हासून, आता शांत जावे झोपून, उद्या सकाळी येईल दिसून हळूहळू तुझला रे। तोची दादा येती बाहेरून, त्यांना सर्व प्रकार सांगून, म्हणे त्वरित आणावे बोलावून बाबूचे वडिलांना। तैसे दादा बाहेर पडती, परिशोधण्याची आपत्ती, ते कधी घरी न सापडती, गुत्त्यात फिरती सदैव। परी सुदैवाने ते सापडले, तैसे त्यांना घेऊन आले, जानकी समोर उभे केले जिंगलेल्या अवस्थेत। जानकी बोले संतापून, अजून न उघडती लोचन, सदैव उकिरडा फुंकून जिणे जगतोस नालायका। खंडोबास ठेविले गहाण, तो घाण्यावर बैसला म्हणून, तेल काढितो ओढून बैला सवे तेल्याकडे। कैसे तुझे हे दुर्व्यसन, की देवास ठेविले गहाण, त्या खंडोबाने संतापून अंधळे केले पुत्राला। अजून काही न पाहिले, तो सर्वस्वाचे करील वाटोळे, जरी त्याला न सोडविले अटळ आहे सर्वनाश। आता व्हावे सावधान, दारूचे सोडावे व्यसन, कुटुंबाला घ्यावे रक्षुन सत्कृत्याने आपुल्या। ऐसे उघडता लोचन जानकीचे धरले चरण, क्षमायाचना करून आण घेतली पायांची। दारूसमीन स्पर्शिन खंडोबास घरी आणीन, सद्वर्तनाने वागेन परी रक्षावेगा बालकास। तैसेची गेले धावत, गहाण दैवत सोडवीत सुवर्ण टाक करात जानकीच्या देती ते तो बाबूच्या देऊनी हातात भंडारा टाकीती बहुत म्हणे प्राशन करावा सतत पाण्या मधून भंडारा श्री खंडोबाचे घ्यावे दर्शन मनामध्ये त्याला प्रार्थुन म्हणे मज यावे दिसून कोपन करावा पुत्रावरी टाक समोर ठेवून आणि भंडारा करिता प्राशन हळूहळू दृष्टी येऊन दिसू लागले बाबूला जेव्हा पूर्ण टाक दिसला डोक्यावर घेऊनी नाचला म्हणे खंडोबा माझा मिळाला पूर्ण कृपेने आत्याच्या आत्याच्या पडला पाया म्हणे येऊ दे अमुची दया तुझी पूर्ण असावी माया कुटुंबावरी आमुच्या त्याचे वडीलही सुधारले पुन्हा दारूसना शिवले सर्व कुटुंब सुखी केले कुलदैवताने त्यांचिया एकदा जानकी सांगे पतीस की निरोप कळवा नानास नवरात्र बसवावे गणदेवीस यंदाची ये वर्षी दादा जाती संतापून म्हणे ऐसे कोणते कारण की दुसऱ्याचे देव आणून आपुल्या घरी बैसवावे ऐसे कधीही न ऐकिले दुसऱ्यांचे नवरात्र तिसऱ्या घरी केले नी तेही नसता कुटुंबामधले मला न पटे काही हे वादवाड हे गोष्टीवरून परी जानकी सांगे निक्षुन नवरात्र येईल घडोन येथेच आपुल्यासवे रुपये तीन देती काढून नवरात्राचे खर्चा कारण जानकी करी ठेवून आपण जाती मुंबईस जानकीची आज्ञा म्हणून नाना आला देव घेऊन घटस्थापना करून राहिले ते गणदेवीस येता नवरात्रीचे सुदिन आनंद पर्वणीच जाणून लोक येती दर्शनाकारण दूर दूरच्या गावचे सुवासिनी येती असंख्यात जानकी करीतसे स्वागत कोणी न परते रिक्त हस्त आशीर्वाद प्रसादाविना जो ज्या कामाने आला तैसा त्याला लाभ झाला जैसा भाव मनी धरिला तैसी पावली देवता ऐशा आनंद उत्सवात नऊ दिवस पूर्ण होत कुलदेवी आनंदे उठत सीमो लंघन करावया नानाची पत्नी घरात अवरा अवरी होती करीत ते उसण भरुनी कमरेत अवघडून गेली ते धवा तिला न येई उठता तिला न येई बसता तिला न येई निजता विचित्र अवस्था जाहली ते जानकी आली धावून हात फिरविला कमरेवरून तिज ठेविले की झोपवून क्षणभरी जानकीने ऐसी गडबड चालली घरात एक भिक्षुक आला दारात गोंधळ्यापरी वेश दिसत उभा राहिला अंगणी ते जानकीच्या गेले श्रवणी भिक्षुक असे उभा अंगणी म्हणे तया हळद घालुनी दूध द्यावे प्यावया वरी नानासी असे सांगत तांब्याचा पैसा भिजवावा हळदीत तोही घालावा झोळीत दारातला भिक्षुकाच्या परी असता गोष्टीच्या नादात कोणीही ना लक्ष देत भिक्षुक निघूनी या जात थांबूनी या क्षणैक तेव्हा जानकी आली ओट्यावर नानासा धरोनी या कर म्हणे कोण आला बाहेर माहित कारे तुझला खंडेराव होते प्रत्यक्षात तुझ दर्शन द्याया येत नवरात्र घालविले सौख्यात विघ्न तुमचे हारोनी तुझ्या पत्नीस होता घात जेव्हा उसण भरली कमरेत तिज येऊनी या रक्षित कुलदैवत खंडेराव जरी नवरात्र करिता तुमचे घरी पत्नीस मरण होते खरोखरी म्हणोनी ते माझे घरी नवरात्र बसविले तुमसे मी आजचा हा मंगल दिन तुज दिसला तेणे कारण परी तू त्याला काही न देऊन रिक्त हस्ते परतविले जरी पैसा भिजवूनी हळदीत तू टाकीला असता झोळीत तुझे भाग्य उजळोनी जात काय केलेस तू आहे तै नाना आला भानावर त्याची पत्नीही आली समोर, मने नकळत घडला प्रकार, आता काय करावे। तेव्हा जानकी म्हणे हासून, आता स्वस्थ असावे बसून, जे दैवात आणिले सलिहून, तैशाच परी घडले की। नंतर दादा येती मुंबईहून, त्यांना एक रुपया देऊन, म्हणे दोनातच झाले कार्य पूर्ण, संपूर्ण नवरात्र सफल हो। एकदा जानकी असता मुंबईत, आपल्या भाच्याच्या घरात, पांडुरंग सदनात राहत होती दादरला। जानकी आल्याचे पाहून, लोक येती दर्शना लागून, गर्दी होई घरातून, सांज सकाळचे वेळी, लांब लांब रांगेतून, लोक उभे राहती तिष्ठून, वेळेचे नुरतसे भान, दर्शन घ्यावया धावती। एकदा सकाळचे समयास, सदाशिव गेला फिरावयास, शिवाजी पार्कचे बाजूस, दूर एक फरलांग, तेथे गंगाधर सुळे म्हणून, एक मित्र भेटला येऊन, गोष्टी निगती गोष्टीवरून, जानकीवर स्थिरावती। तेव्हा गंगाधर बोले सदाशिवा, अरे तुझ्या घरीही तोच देखावा, भोंदूगिरीचा दिसावा, आश्चर्य वाटते मजला। कैसे येते अंगातून, लोका भोवती जमवून, त्यांची दिशाभूल करून, फसविता की तयांना। मूर्ख सती अडले जन, भोंदूगिरीन ये कळून, भोळ्या आशेवर जगून, अंधळेपणाने वागती। तू माझा मित्र म्हणून, तुझ सुचविले शहाणपण, तुझन शोभे लक्षण, दंभपणाचे ऐसे हे। तेव्हा सदाशिव बोले मित्राला, माझ्याही मनी विचार आला, की स्पष्ट सांगावे मामीला, योग्य संधी पाहून। ऐसे तयांचे झाले संभाषण, दूर फरलांगावर घरापासून, परस्पर जाती तेथून, घरी येती झडकरी। सदाशिव शिरला घरात, तेव्हा जानकी होती नाणी घरात, द्वेषाने ती बाहेरी येत, घट्ट पकडी सदाशिवा। मणे मूर्खा काय होतास बोलत, आपल्या मित्राला तू सांगत, असू आम्ही लोकांना फसवत, भोंदूगिरी करूनिया। तू काय समजलास मनात, की कोणी न यावे घरात, तुझी आहे का हिम्मत अडविण्याची भक्तांना। माझ्या भक्त बालकांना कोणी न घालावे बंधना, की आईच्या दर्शनाविना विनमुख त्यांनी फिरावे। तुझ पाहिजे असेल प्रचिती, आत्ताच दाखविते शक्ती, फुका खोटे विकल्प चित्ती आणू नकोस सदाशिवा। जानकी गेली संतापून, गदगदा हलवी दंड धरून, मुख लालबुंद होऊन, नेत्री तेज फाकले। सदाशिव गेला थिजून, घाम फुटला दरदरून, शब्दहीन फुटे मुखातून, थरथर कापू लागला। तिने प्रश्नांचा केला भडीमार, तो सदाशिव झाला थंडगार, कळेन काय द्यावे उत्तर, खाली मान घातली। तो त्याची पत्नी आली धावून, काय झाले ते नकळून, पायी घातले लोटांगण, पदर आपुला पसरोनिया। मणे माऊली घ्यावे सांभाळून, अपराध पोटात घालून, करी घेऊनिया निरांजन, ओवाळले तिला तियेने। जानकी जाहली शांत, देह भूमीवर झोकत, तिज उचलोनिया ठेवत, पलंगावरी नेऊनी। त्याचे शालक होते घरात, ते खुणेनेच विचारित, त्यांना नेऊनी पडवीत, सदाशिव सांगतसे। मी सकाळी गेलो फिरावयाला, शिवाजी पार्कचे बाजूला, तेथे मित्र माझा भेटला, गंगाधर सुळे म्हणोनी। आमच्या गोष्टी झाल्या अपसात, भोंदूगिरी वाढली जनात, तो विनोदे मज बोलत, की तूही असशी त्यातला। मामीचे देवत्व जाणून, लोक येती दर्शना कारण, परी कधी ढोंग उघडता जाण, शरमिंदा होशील जनात। तै विचार केला मनात, की मामीस सांगावे हित, ऐशा विचारे शिरता घरात, भडीमार झाला मजवरी। आम्ही कुजबुजलो मैलावर, तिने कैसे जाणले सत्वर, अद्भुत शक्तीचा प्रकार मामित माझ्या आहेच। माझे विकल्प गेले उडवन ही अतींद्रिय शक्ती पाहून मन शुद्ध निर्मळ होऊन अटल श्रद्धा बैसली पायी। गजानन देशमुख म्हणून एक गृहस्थ होते जाण, त्यांच्या मुलास आले मरण एका अल्पशा आजारात। हताश झाले दोघे जण, कामात हीन लागे मन, तीव्र येई आठवण गेलेल्या पुत्राची दोघांना। बहुत केले नवस सायास, परी पुत्राची ना पुरलीयास, जानकीच्या ऐकून कीर्तीस धाव घेती चरणांची। अति नम्रपणे वंदिती म्हणे कुलाची वाया वृद्धी, वंशदीप द्यावा हाती एकतरी आम्हाला। एक सुपुत्र होता पदरात, परी दुर्दैवे केला घात, निपुत्रिक झालो संसारात, आशा हरपली जगण्याची। जानकी पाहे हसून हातावरी कुंकू काढून, म्हणे पहावे लक्ष देऊन काय दिसते कुंकवात। दोन बालकांच्या दिसती आकृती, एक स्पष्ट दुजी अस्पष्ट होती, पाहोनिया मनी आनंदती पती पत्नी देशमुख। म्हणे मुले दिसती दोन, काय अमुच्या नशिबात म्हणून, तुवा दाखविलेस दर्शन हाता मधील कुंकवात। तेव्हा पदरी कुंकू देऊन म्हणे लेकुरवाळी होशील जाण, आशीर्वाद तिज देऊन संतुष्ट केले मानसी। पुढे जुळे पुत्र होऊन एकास आले मरण, जुजा मात्र राहून जगलासे जीवनी। जानकीने सुचविले कुंकवातून, जरी दोन पुत्र येती जन्मून, तरी एकच नशिबी आहे जाण, अर्थ कळलासे तयांना। ऐसे हे जानकीचे थोरपण, निपुत्रकासी दिला पुत्र जाण, मनोवांछित ते देऊन सुखी केले भक्तजना। जयामनी जैसा भाव, तया तैसा देई अनुभव, जानकीचा ऐसा स्वभाव सुभक्त सारे अनुभविती। परीती निश्चिंत राही बसून, लक्ष शून्याकडे देऊन, संसारात असून नसल्या सारखी वागतसे। सुख दुःख मानापमान त्यांची पर्वा न करी मनातून, स्थित प्रज्ञा परी जाण वागत असे सदैव। सदा राही हासून ओवीत बोले आपण, तंद्री राही लागून कुठेतरी तिच्या मनाची। नित्यध्यास मनातून देवीचा असावा म्हणून, भक्त सान्निध्य साधून जानकी जवळ तिष्ठती। म्हणून या भक्तजन मनी धरावे जानकी चरण, सर्वस्व करोनिया अर्पण, आशीर्वाद घ्यावा तियेचा।
इति श्री जानकी महिमा कथनम नाम दशमोऽध्यायः। श्री जगज्जननी जगदम्बा एकविरा मातार्पणमस्तु। शुभं भवतु। श्रीरस्तु।